आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भाजपचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारांतल्या नवादान भौशीक बसकेंत उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशांतल्या जबलपुरान भाजपच्या प्रचाराक सुरवात करतले. देशांतली लोकशाय आनी संविधान वाचोवपा खातीर काँग्रेस लढो दिता अशें काँग्रेसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान आज महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगढ अस्तंत बंगाल आनी ओडिशाच्या कांय वाठारां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती जयपुरांत जाल्ल्या खेळांत राजस्थान रॉयल्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूक 6 विकेटींनी हारयलो. आज मुंबयत मुंबय इंडियन्स आनी दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं जाल्यार लखनौत लखनौ सुपर जायंट्स आनी गुजरात टायटन्स हांचे मदीं खेळ जातलो. भाजपचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारांतल्या नवादान भौशीक बसकेंत उलोवप करतले. भाजप फुडाऱ्या वांगडा एनडीएच्या हेर घटक पक्षांचे वांगडी ह्या बसकेक हाजीर रावतले. बिहारांत सप्तका भितर प्रधानमंत्र्यांची ही दुसरी वेंचणूक रॅली. हाचे आदी 4 एप्रिलाक प्रधानमंत्र्यांनी जामुई मतदारसंघातल्यान एनडीएची लोकसभा वेंचणुकेची मोहीम सुरू केली. नवाडान प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या फाटभुयेर कडक सुरक्षा वेवस्था केल्या. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्यान गया औरंगाबाद आनी जमुई सयत नवाडा लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलाक मतदान जातले. भाजपचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशांतल्या जबलपुरान प्रचाराक सुरवात करतले. मोदी जबलपुरान रोड शोन वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल राजस्थानांतल्या पुष्करान प्रचारसभेंत उलोवप केले. काँग्रेसीच्या जाहीरनाम्याचेर तांणी टिका केली. तिसरे खेप सत्तेत येतकीर पयल्या 100 दिसान भाजप सरकार भ्रष्टाचाराच्या आड व्हडले निर्णय घेवपाचे आसा अशें तांणी सांगले. आयचे काँग्रेसी कडेन तत्वां आनी धोरणां उरुना अशें तांणी सांगले. काँग्रेसीन सगळे कंत्राटाचेर दिला अशें दिसता. अशी काँग्रेस देशाच्या हिताचे कसलेच काम करूंक शकना अशें तांणी मुखार म्हळें. काँग्रेसीचेर खर टिका करतना तांणी म्हळें की तो कुटुंबीक पक्ष आनी भ्रष्ट पक्षूय. नवो भारत उबारपाक भाजप कटिबद्ध आसा अशें तांणी म्हळें. उपरांत सांजवेळार प्रधानमंत्र्यांनी उत्तर प्रदेशांतल्या गाझियाबाद शारान रोड शो केलो. रस्त्याच्या दोनी वटांनी व्हड प्रमाणात जमिल्ल्या लोकांनी मोदी हांकां उमेदीन येवकार दिलो. ह्या वेळार उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हाजीर आशिल्ले. 26 एप्रिलाक दुसऱ्या टप्प्यात हांगा मतदान जातले. देशांतली लोकशाय आनी संविधान वाचोवपा खातीर काँग्रेस लढो दिता अशें काँग्रेसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी सांगला. काँग्रेसीन आपल्या सत्तेच्या 55 वर्सांत उदरगत आनी मुळावी बांदावळ निर्माण करपा खातीर वावर केला अशें तांणी काल जयपुरांत जाल्ले रॅलींत उलयतना सांगले. आयआयटी आनी आयआयएम सारकिल्ल्यो संस्था स्थापन केल्यो, पूण भाजप फक्त काँग्रेस सरकारांनी घाल्ल्या रुळाचेर गाडयांक 5 बावटो दाखोवन श्रेय घेता अशें तांणी मुखार म्हळें. काँग्रेस पक्षान काल सांजवेळार तेलंगणाची राजधानी हैदराबाद सावन 40 किलोमीटर अंतराचेर आशिल्ल्या रंगारेड्डी जिल्ह्यांतल्या थुक्कुगुडा हांगा जना जातारा ह्या नावाच्या भव्य भौशीक बसकेंतल्यान तेलंगणात आपली सार्वत्रिक वेंचणुकेची मोहीम सुरू केली. ह्या वेळार पक्षाचे फुडारी राहुल गांधी, मुखेलमंत्री रेवंत रेड्डी आनी हेर मंत्री हाजीर आशिल्ले. महाकुटमी युती आनी काँग्रेसीचे नामनेचे फुडारी माचयेर हजर आशिल्ले. ह्या बसकेंत तेलुगू भाषेन काँग्रेसीचे राष्ट्रीय घोषणापत्र जाहीर जाले. तेलंगणा संबंधित 23 मुद्द्यांचो आसपाव आशिल्ल्या घोषणापत्रांत पालामुरु रंगरेड्डी शिपणावळ प्रकल्प आनी मेडाराम आदिवासी महोत्सवाक राष्ट्रीय दर्जो दिवपाचे उतर दिला. काँग्रेसीन उत्तर गोंयांतल्यान आदले केंद्रीय मंत्री एडवोकेट रमाकांत खलप आनी दक्षीण गोंयांतल्यान कॅप्टन विरिएटो फर्नांदीस हांकां उमेदवारी जाहीर केल्या. वेंचणुकी संबंधी तिनूय पक्षांचे उमेदवार जाहीर जाल्ल्यान निमाणे वेंचणुकेचे चित्र स्पश्ट जाला. सत्ताधारी भाजपचे विरोधी काँग्रेस आनी रेव्होल्युशनरी गोवन्स आरजीपी हे तीन पक्ष हे वेळच्या लोकसभा वेंचणुकेन आसा. आरजीपीन सगळ्यांत पयली उत्तरेक मनोज परब आनी दक्षिणेक रुबर्ट परेरा हांच्या नावाची घोषणा करून वेंचणुकेचो प्रचार सुरू केलो. त्या उपरांत भाजपान पयले वळेरेंतल्यान केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांकां उमेदवारी जाहीर केली. हे खेप दक्षिण गोंयांत बायल उमेदवाराक प्राधान्य दिवपाचे थारावन भाजपा नामनेचे वेवसायीक श्रीनिवास तेंपो हांची घरकान पल्लवी हांकां उमेदवारी जाहीर करून प्रचाराक सुरवात केली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. राजस्थानात लोकसभा वेंचणुकेच्या ड्युटीचेर आशिल्ल्या कर्मचाऱ्यांक टपाल मतपत्रिका वरवीं मतदान सुरू जाला. लोकसभा ड्युटीचेर आशिल्ल्या वट्ट 3,76,000 अधिकाऱ्यांक आनी कर्मचाऱ्यांक टपाल मतपत्रिका वरवीं मतदान करपाची सुविधा दिल्या अशें मुखेल वेंचणूक अधिकारी प्रवीण गुप्ता हांणी सांगलें. सगळ्या जिल्ह्यांनी स्थापन केल्ल्या सोयीस्कर केंद्रांनी काल पहिल्या दिसा 20,751 कर्मचाऱ्यांनी मतदान केलां. राज्यांतल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांनी हेर जिल्ह्यांनी वेंचणुकेच्या कामाखातीर नियुक्त केल्ल्या अधिकाऱ्यांक आनी कर्मचाऱ्यांक पोस्टल बॅलट वरवीं मतदान करपाक मेळचें हे खातीर ही केंद्रां तयार केल्यात अशें गुप्ता हांणी सांगलें. इतले मजगती राज्यांत आतां वेंचणुके खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. देशाच्यो शिमो पुरायपणान सुरक्षीत आसा अशें आश्वासन संरक्षण मंत्री आनी भाजपचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग आनी देशांतल्या लोकांक दिला. मध्य प्रदेशांतल्या सिंगरौली हांगा भौशीक बसकेंत उलयतना तांणी सांगले, काँग्रेस सरकाराच्या काळांत एक वा दुसऱ्या राज्यांत आतंकवादी घडणुको घडटाल्यो, पूण आमच्या सरकारान ताचेर खर आळो घालो. भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आनी राज्यसभेचे हेर 5 नव्यान वेंचून आयिल्ल्या वांगड्यांनी काल राज्यसभेचे वांगडी म्हण सोपूत घेतलो. उपराष्ट्रपती आनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर आनी संसदेच्या सभागरान राज्यसभेचे वांगडी तांकां सोपूत दिलो. भाजपचे अशोकराव शंकरराव चौहान आनी चुन्नीलाल गरासिया, तृणमूल काँग्रेसीचे सुश्मिता देव आनी मोहम्मद नदीमूल हक आनी काँग्रेसीचे अनिल कुमार यादव मंडळी हांणी राज्यसभेचे वांगडी सोपूत घेतलो. भारतीय हवामान खात्यान आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अस्तंत बंगाल आनी ओडिशाच्या कांय वाठारां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्या वाठारांनी गडगड आनी खर वारे मारपाची शक्यताय आसा. इशान्य भारतान फुडल्या 6 दिसांनी ही परिस्थिती उरतली आनी वराक 50 किलोमीटर मेरेन वेगान वारे येतले. उदेन भारतान फाल्यां मेरेन झारखंड, अस्तंत बंगाल, ओडिशा आनी बिहाराचेर ही परिस्थिती आसतली. आज आंध्र प्रदेशान, फाल्यां तामिळनाडू, पुडुचेरीन तेलंगणा आनी ह्या म्हयन्याच्या 12 तारीख मेरेन महाराष्ट्र आनी केरळांत पावस आनी खर वारे मारपाची शक्यताय आसा. आज कर्नाटक आनी गोंयांत आनी गुजरात, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आनी केरळान ह्या म्हयन्याचे 10 तारखे मेरेन उष्ण आनी दमट हवामान आसतले अशें हवामान खात्यान सांगला. दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याच्या प्रकरणाकडे संबंधित कथीत मनी लॉन्ड्रींग प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयान आम आदमी पक्षाचे फुडारी आनी दिल्लीचे आदले उपमुखेलमंत्री मनीष सिसोडिया हांची न्यायालयीन कोठडीन ह्या म्हयन्याचे 18 तारीख मेरेन वाड केल्या. राउस अवेन्यू कोर्टाच्या काशिल्ल्यो न्यायाधीश कावेरी बवेजा हांणी काल आप फुडाऱ्याच्या न्यायालयीन कोठडीन वाड केली. तांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोपिल्ल्यान तांकां न्यायालयान हजर केल्ले. ह्या प्रकरणांतलो सह आरोपी आप फुडारी संजय सिंग हे न्यायालयान हजर आशिल्ले. ह्या प्रकरणांत संजय सिंग हांकां हालींच सर्वोच्च न्यायालयांतल्यान जामीन मेळ्ळा. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या राष्ट्रविरोधी कट प्रकरणात काल राष्ट्रीय तपास एजन्सीन उत्तर प्रदेश आणि बिहारातल्या जायत्या सुवातींनी धाडी घालल्यो. एनआयएन उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातल्या इकरा सुवातींनी आणि बिहारातल्या कैमूर जिल्ह्यातल्या एका सुवातीर आरोपीन संशयित व्यक्तींच्या परिसराची झडती घेतली. या काळात एजन्सीन अनेक डिजिटल उपकरणं तसेच आक्षेपार्ह कागदपत्रं जप्त केली. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती जयपूरच्या सवाय मानसिंग स्टेडियमान राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलुरु 6 विकेटींनी हरयलो. जैता खातीर 184 धावण्याचो फाटलाव करताना राजस्थान रॉयल्सान 19.1 ओव्हरीन 4 गडे बाद 189 धावण्यो केल्यो. राजस्थान रॉयल्स पंगडा खातीर जोस बटलरान 100 धावण्यो केल्यो, ताका प्लेयर ऑफ द मॅच किताब फावो जालो. आज मुंबयच्या वानखेडे स्टेडियमाचेर मुंबय इंडियन्स आनी दिल्ली कॅपिटल्स पंगडा मदीं खेळ जातलो. मॅच 3:30 वरांचेर सुरू जातली. जाल्यार लखनौ सुपर जायंट्स आनी गुजरात टायटन्स ह्या पंगडा मदीं खेळ जातलो. ही मॅच सांजवेळार 7:30 सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भाजपचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारांतल्या नवादान भौशीक बसकेंत उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातल्या जबलपुरान भाजपच्या प्रचाराक सुरुवात करतले. देशांतली लोकशाय आनी संविधान वाचोवपा खातीर काँग्रेस लढो दिता अशें काँग्रेसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अस्तंत बंगाल आनी ओडिशाच्या कांय वाठारां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती जयपूरान जाल्ल्या खेळान राजस्थान रॉयल्स आनी रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुक 6 विकेटींनी हरयलो. आज मुंबय इंडियन्स आनी दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं जाल्यार लखनौ सुपर जायंट्स आनी गुजरात टायटन्स हांचे मदीं खेळ जातलो. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.